गुड मॉर्निंग सर, पारांटिस के मैं वॉरन बोल रही हूँ। हाँ सर, आमचं इव्हेंट आहे आज ऑप्शन अनलिमिटेड म्हणून पुण्यामध्ये प्रभात रोडला। हो सर, सर आमचे जे 30 प्रोजेक्ट लॉन्च झाले आहेत पुण्यामध्ये, त्याच्या संदर्भात आम्ही इथे इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे आणि त्याचा आज लास्ट दिवस आहे, सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत आहे। सर तुम्हाला तिथला ऍड्रेस सेंड करू का? हो सर। सर आज व्हिजिट करता का तुम्ही? हो सर, नक्की सर। हो सर, थँक्यू फॉर गिविंग अ टाइम।